ज्याची आपण थोडीशी चर्चा करूया. याप्रमाणे अमरीश महाराजांनी आपली सर्व कर्मे यज्ञांचे भोक्ता अधोक्षक भगवान पुरुषोत्तमांना अर्पण केली. परमेश्वरांचे निष्ठावान भक्त असणाऱ्या ब्राह्मणाकडून मार्गदर्शन स्वीकारित त्यांनी विघ्नितपणे पृथ्वीचे शासन केले. तर या ठिकाणी काही श्लोकापासून आपण पाहत आहोत की अमरीश महाराजांचं जीवनचरित्र आपल्याला आता ह्या भागवताच्या ह्या स्कंदामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की एक जो राजा आहे तो राजा जर भक्त असेल तर किती जगामध्ये सुखशांती लाभू शकते ह्या अमरीश महाराजांच्या कथेमधून आपण बघू शकतो. तर आपण काही तात्पर्यातले मुद्दे आहेत त्या तात्पर्याच्या मुद्द्यावरती आपण थोडीफार चर्चा करूया. तर पहिला मुद्दा आहे की भक्त राजा आहे तो किती गरजेचं आहे. भक्त राजा असणं किंवा एक राजा आहे तो भगवंतांचा भक्त बनणं किती गरजेचं आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो. कारण श्रीमद भागवतमध्ये तसं पाहायला गेलं तर असं भरपूर राजांचं वर्णन आहे आणि ही सर्व राजे काय होते भगवंतांचे भक्त होते आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व काही सुख शांती समाधान होते. आपण पाहतो की आणि श्रीमद भागवतमध्ये असे